पाठ पाच।
मराठी भाषा विविध पैलू।
10 क।
एक, पाऊस। दोन, रागावलेला कुत्रा। तीन, गळणारा नळ। चार, वाऱ्याने उडणारी पुस्तकाची पाने। पाच, आकाशातील विमान। सहा, वाऱ्यामुळे हलणारी पाने। सात, जुना दरवाजा। आठ, पाण्यात बुडणारी घागर।